कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी प्रिया बापट. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
तुझा पहिला परफॉर्मन्स, तू जसं मला आता थोड्या वेळपूर्वी म्हणालीस की चाळीत तुझा पहिला परफॉर्मन्स होता.
हो,
काय होता तो परफॉर्मन्स?
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक नावाचं नाटक होतं, ज्याच्यात मी ती म्हातारी झाले होते.
जी भोपळ्यातलीकडे,
भोपळ्यातली म्हातारी जी लेकीकडे चालेल, तू
रोटी खाईल, जाडी जोडी होईल आणि मग परत येईन.
तीच मी.
असो
जंगलात मला वाघ भेटतो.
असं होतं ना की कधी कधी एखादा परफॉर्मन्स आपल्याला लक्षात राहतो कारण आपण माती खाल्लेली असते किंवा पचकलेलो असतो किंवा घाबरलेलो असतो. तसा कुठला परफॉर्मन्स आठवतो लहानपणीचा?
हो, मला आठवतंय. मला पहिली एक स्पर्धा होती कुमार कला केंद्र एकांकिका, आणि त्याच्यात त्यांनी एका नाटकाची एकांकिका करून बसवलं होतं. जे नाटक होतं सोनेरी कोंबडा, काळं माकड आणि लाल पेरूचं झाड. विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की तुला मी मेन रोल देणार आहे. ते माझं मेन रोल असलेलं पहिलं नाटक. मी म्हटलं कोण आहे मी? तर ते काळं माकड असं त्यांनी मला सांगितलं. तेव्हा मी इतकी चिडचिड केली की इतकी मी गोरी, मी छान दिसते, तुम्ही काळं माकडाचा रोल का दिला वगैरे. तर त्या म्हणाल्या की मी सांगते तसं कर, आणि मला तेव्हा पहिलं बक्षीस मिळालं.
वा. मला एक गोष्ट कळली की तुला तुझ्या पहिल्याच फिल्मच्या परफॉर्मन्सच्या वेळेस काळं केलं होतं आणि त्यावेळेस तू रडली होती.
हो, खूप रडले होते. मला हे एक फार होतं, बाई माझा रंग का काळा केला तुम्ही? तुम्ही मला काळं वाकड का करताय? मी गोरी आहे ना. मग का मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या फिल्म मध्ये जी जब्बार पटेलांनी डायरेक्ट केली होती, मी 6वीत होते जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रीन समोर आले. सो तेव्हा मी छोटी रमाबाई केली होती आणि रमाबाई काही अशा गोऱ्या चिट्ट्या नव्हत्या, त्यामुळे मला टॅन केलं ऑफकोर्स त्यांनी थोडंसं. तेव्हा मी खूप रडले होते, नाही हा काळा रंग गेला नाही तर मला कसं करू.
पण त्याचं ऑडिशन कसं झालं? तू गेलीस कशी?
काहीच नाही, ऑडिशन विद्याताईंनी मला पाठवलं आणि मी गेले. आणि माझं लग्न झालं तेव्हा. तो लग्नाचा सीन, रमाबाई आणि बाबासाहेबांचा लग्नाचा जो सीन होता तो लहानपणचं लग्न ते मी केलं. मी सोनाली कुलकर्णीचं लहानपण केलं होतं.
क्या बात है यार, म्हणजे खूप कमी वयात खरं तर तू स्क्रीन ग्लॅमर वर्ल्ड ऑलरेडी बघायला सुरुवात केली होतीस.
हो, पण तो सिनेमा खूप उशिरा बाहेर आला. तो त्याला मामुटींना त्याला नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळालं, पण तो सिनेमा खूप उशिरा बाहेर आला. कारण तो बाहेर आला तेव्हा मी माझ्या मते शाळे का कॉलेजमध्ये होते. तो शाळेत पण 9वी 10वीत वगैरे असेल, इतक्या उशिरा बाहेर आला.
सो मला सांग की तुझं कॉलेज कुठलं होतं आणि कॉलेज मधल्या तुझ्या काय सवयी?
खरं तर कॉलेज मधल्या माझ्या काहीच आठवणी वगैरे नाही आहेत, जेन्युअनली नाही आहे. कारण मी खूप काम करत होते. सो 11वी 12वी मी विल्सनला होते आर्ट्सला. मग मी रुईयाला येऊन 3 वर्ष BA केलं इकॉनॉमिक्स मध्ये. आणि ते करताना मी गुड मॉर्निंग महाराष्ट्र शो होस्ट पण करत होते, अधुरी एक कहाणी मालिकेत काम पण करत होते. सो मी सकाळी 7 ते 2 कॉलेज करायचे आणि 2 ते रात्री शूटिंग करायचे.
आई गो.
आणि सॅटर्डे संडे फुल डे शूट करायचे.
पण मग तिथे तू अगदी यु नो कॉलेज मध्ये एकदम कलाकार वगैरे, तुझे ऑलरेडी तिथे फॅन्स असतील.
हो होते, पण मला ते करत बसायला वेळच नव्हता कारण 7 ते 2 लेक्चर्स असायचे. मी लेक्चर्स अटेंड करायचे आणि उठायचे आणि शूटिंगला जायचे.
पण तू पूर्ण कॉलेज अटेंड करायचे?
हो, मी सगळे लेक्चर्स अटेंड करायचे. अभ्यासाच्या बाबतीत मी व्यवस्थित गुणी, म्हणजे मी 10वी 12वी दोन्ही वेळेला सकाळी 5 वाजता 5:30 उठून अभ्यासाला बसायचे आणि मी दिवसात 9-1 तास अभ्यास करायचे, 9-10 तास.
तू कोणत्या ऍक्ट्रेसला त्यावेळेस फॉलो करायचीस आणि कुठली फॅशन करून जायचीस कॉलेजला?
मी फॅशनच्या बाबतीत अण्णा होते कम्प्लीट. मला काही यायचं नाही. आता तर माझे कपडे वगैरे बघून मला इतकं हसू येतं ना. असं काही नाही, माधुरी दीक्षितला मी खूप फॉलो करायचे. त्यांची फॅशन नाही फॉलो करायचे, पण मला माधुरी दीक्षित आणि काजोल फारच आवडायचे. मी काजोल सारखा हेअरकट केला होता कुछ कुछ होता है आल्यानंतर. तो तिचा जो छोटा आहे ना अंजलीचा, तो हेअरकट केला होता.
हाऊ क्यूट. आणि जेव्हा तुझा हा प्रवास सुरू झाला इंडस्ट्री मधला, तर तो सुरू कसा झाला? म्हणजे अर्थात तू लहानपणी फिल्म केलीस ते आम्हाला कळालं, पण सिरियलची सुरुवात कशी झाली?
ऍक्च्युली मी खरंच काहीच प्लॅन करून नाही केलं. म्हणजे मी ती सिरियल पहिला आंबेडकर फिल्म केली, त्यानंतर मग मला विद्यार्थ्यांनी लहान मुलगी म्हणून बंदिनी दामिनीमध्ये पाठवलं. मग ते झाल्यानंतर विनय काकांनी दे धमाल नावाची मालिका केली जी पॉप्युलर झाली. मग विनय काका आभाळमायाचं दुसरं पर्व करत होते, तर त्यांना एक लहान मुलगी हवी होती म्हणून ते मी केलं. मग चंदू सर भेट नावाचा चित्रपट करत होते, तिथे त्यांना लहान मुलगी हवी होती म्हणून विद्याताईंनीच मला पाठवलं. सो खूप कामं मला विद्याताईंमुळेच मिळाली.
विद्याताई म्हणजे
विद्यापटवर्धन, ज्या मी मगाशी म्हटलं ज्या आमच्या शिक्षिका होत्या. सो इंडस्ट्रीतल्या बऱ्याच लोकांना त्या माहिती आहेत, कारण सुलभा देशपांडे आणि विद्यापटवर्धन ह्या बाल रंगमंचासाठी खूप काम करतात, खूप जास्त काम करतात. सो विद्याताईंनीच पाठवलं आणि मग मी काय झालं, आभाळ मायापर्यंत मी केलं. त्यानंतर मला एक एक मिळतच गेलो. मग आता तू हे केलंयस, मग मझीमधनं मला फोन आला, मग मी
अँकरिंगच छोटी छोटी करायला लागले आणि ते एकातन एकच मिळत गेली. मी कधीच कुठल्याच कामासाठी स्ट्रगल केला नाही आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय येईपर्यंत माझं ठरलंही नव्हतं की मला हे क्षेत्र करिअर म्हणून करायचंय.
काय बोलतेस?
कारण मी ग्रॅज्युएशन नंतर मास मीडियामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मला फोटोग्राफी, डिरेक्शन हे सगळं आवडत होतं. ऍडव्हर्टायझिंग खूप आवडत होतं. सो प्रॉबेब्ली आय कुड हॅव डन माय करिअर देअर. आय हॅड नॉट डिसाइडेड की मला अभिनेत्रीच बनायचंय. यु नो, स्ट्रगल तसं बघितलं गेलं तर आपला आयुष्यभर सुरूच असतो. पण एक ऍक्ट्रेस म्हणून तरी सुद्धा एखाद्या ऑडिशनला जाणं किंवा तो रिजेक्शन ते मिळणं, यु नो, हा पण एक स्ट्रगल आहे. सो तुला असा तुझा इंडिव्हिज्युअल असा कुठला स्ट्रगल होता
ऑडिशनसाठी म्हणशील तर? मी एकतर ऑडिशन आजही दिले हिंदी फिल्म्स आणि इतर भाषांमधल्या सिनेमांसाठी किंवा वेबसिरीजसाठी. ज्या लोकांना माझं काम माहिती नाही किंवा जे मराठी काम बघत नाही त्यांच्यासमोर जाऊन तुम्हाला परफॉर्म करायला काहीच लाज वाटण्याची गरज नाही आहे. त्याच्यात तुमचं काही ऍक्टिंग कॅलिबर टेस्ट होत नाही. तुम्ही त्यांच्या कॅरेक्टरला सूट होताय की नाही इतकंच ते बघत असतात. सो मी ऑडिशन्स आजही देते. माझा त्यावेळेचा स्ट्रगल हा होता की मी 100 ऑडिशन्स दिल्या होत्या ऍडच्या, त्याच्यानंतर मला 101 ऑडिशनला मला पहिली ऍड मिळाली.
काय बोलतेस? आणि ती कुठली ऍड होती?
सनसिल्कची. सनसिल्कची माझी पहिली हेअर कमर्शियल.
पण असं का आहे की ऍड ना एवढं का?
कारण कॉम्पिटिशन खूप आहे. खूप कॉम्पिटिशन आहे आणि त्यांच्याकडे ऑप्शन्स खूप आहेत. आणि एकतर तुम्ही ऑडिशन देऊन देऊन तुम्ही त्याच्यात प्रो होता, तुमच्यात फ्लुएन्सी येते, कॉन्फिडन्स येतो. सो पहिल्या 15-20 ऑडिशन्स तर सोडूनच द्यायच्या, त्याच्यात तुम्ही परफॉर्मही नीट केलेलं नसतं. कारण सगळे समोर बसले आहेत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एक दिलेला सीन कॅमेरा समोर डायरेक्ट इनॅक्ट करून दाखवायचा, ह्याच्यात फरक पडतो. आणि सिरियल शूटिंगमध्ये फरक पडतो. सो ऑडिशनचं टेम्परामेंट असावं लागतं. आणि त्या एकेका ऑडिशनसाठी मी दादरवरनं उठून महालक्ष्मीला जा, दादरवरनं उठून अंधेरीला जा, ऑडिशन द्या, एवढं करून मिळाली ॲड तर मिळाली, नाही तर नाही मिळाली, असंच असायचं. आणि याही पलीकडे जाऊन अनेक वर्ष मी सकाळी 7 शिफ्ट असतील तर सकाळी उठा दादरला, 5 ट्रेन पकडा, ट्रेननी गोरेगाव किंवा मालाडला उतरा. मड आयलंडला शूटिंग असेल तर मालाडला उतरून तिकडून बस किंवा रिक्षा करा आणि मडला जा. असेही खूप प्रवास.
बापरे,
सो
टू हेक्टिक म्हणजे.
अरे पूर्वी तर आणि स्वतःचे कपडे स्वतःला घेऊन जायला लागायचे. सो आम्ही एक मोठी बॅग घेऊन शूटिंगला जायचो.
अच्छा,
अधुरी एक कहाणी. पासून बऱ्याच गोष्टी बदलल्या माझ्यासाठी. जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तोपर्यंत मी असे स्वतःचे कपडे घेऊन वगैरे पण कामं केली. 93.5
FM बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुती.